सो सध्या लॉकडाऊन मध्ये आपण घरामध्ये आहोत आणि घरामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज सध्या बनत आहेत. क्रिएटिव्ह रेसिपीज, केक्स असतील किंवा अन्य कुठल्या रेसिपीज असतील, चॅट असेल, हे सगळं आपल्याला यु नो व्हॉट्सअपला, फेसबुकला बघायला मिळते. पण यातल्या बऱ्याचशा रेसिपीज या घरातल्या गृहिणींनीच बनवल्या जातात नाही का. आता याच्यामध्ये घरातले पुरुष पण लॉकडाऊनमुळे घरामध्येच आहेत, पण ते त्याच्यामध्ये यु नो आपला कितपत वाटा उचलत आहेत हा पण एक प्रश्नच आहे. मी बऱ्याचदा शोमध्ये तुम्हाला म्हटलंय की तुम्ही घरी आहात तर तुमच्या घरातल्या गृहिणींना, तुमची आई असेल, बायको असेल, त्यांना जरा किचनमध्ये हेल्प करा, त्यांनाही छान वाटेल. तुम्हाला माहिती आहे का, सचिन तेंडुलकर सध्या बायकोसाठी एक खास डिश बनवतोय. इनफॅक्ट त्यांनी बनवली कालच आणि त्याच्यासाठी एक स्पेशल रिझन पण होतं. ऍक्च्युली कालच सचिनचा लग्नाचा 25वा वाढदिवस होता आणि याच निमित्तानं बायकोला खुश करण्यासाठी सचिनने स्वतःच्या हातानं एक पदार्थ तयार केला होता. 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो.